सुपर 93.5 फॅरेड एफएम वर श्रोती आहे तुमच्या सोबत. टॉक टाइम मध्ये आपल्या गप्पा सुरू आहेत, डॉक्टर्स डे स्पेशल गप्पा. आणि सध्या आपण बोलतो आहोत होमिओपॅथिक डॉक्टर अनुप गावंडे यांच्या सोबत, जे लॉकडाऊनच्या अगदी पहिल्या दिवसापासून होमिओपॅथिक इम्युनिटी बूस्टर म्हणजेच आर्सेनिक अल्बम 30 निशुल्क वाटप करत आहेत. आणि डॉक्टर या सगळ्या उपक्रमात खूप चांगली माणसं सुद्धा जोडली गेली, सो याविषयी सुद्धा जाणून घ्यायला आवडेल.
सर्वात प्रथम हा जो उपक्रम सुरू झाला होता, माझ्या बरोबर माझा एक मित्र फिरोज सय्यद नाव आहे त्याचं, तो पण या उपक्रमात सामील होता. तो पण माझ्या बरोबर सर्व ठिकाणी हे औषधोपचार देण्यासाठी आम्ही जात होतो. आणि असं करत असतानाच मला मॅक्वेल इंडस्ट्री जी ब्राह्मणवाड्यामध्ये आहे, मिस्टर संजय शहा म्हणून जे इंडस्ट्रियलिस्ट आहे, ते माझ्या दवाखान्यात एके दिवशी आले आणि त्यांनी म्हणजे माझं हे काम ऐकूनच ते मला भेटायला आले होते. आणि त्यांनी होमिओपॅथिक बुस्टर डोस बद्दल पण ऐकलेलं होतं, आर्सेनिक अल्बम. ते माझ्या दवाखान्यात येऊन त्यांनी मला त्यांच्या कारखान्यात जे काम करतात त्या कर्मचाऱ्यांना हे औषध हवंय यासाठी विचारणा केली. मी त्यांना तत्काळ होकार म्हटलं आणि त्यांना मी सांगितलं की बाबा तुमचे किती कर्मचारी आहेत किंवा किती वर्कर्स आहेत ते मला सांगा, मी तुम्हाला ती औषधं बनवून देतो. त्यांना मी जवळपास एक 300 कर्मचारी त्यांच्या कुटुंबांसाठी मी औषधं बनवून दिली. त्यांनी त्या वेळेस मला विचारलं की सर या औषधाचे किती पे करायचे, तर त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की नाही सर मी हे निशुल्क वाटतोय आणि गेल्या एक महिन्याभरापासून मी वाटतोय आणि मी जवळपास 7,500 ते 8,000 कुटुंबांपर्यंत मी पोहोचलेलो आहे. तर त्या दिवशी औषधं घेऊन गेलेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला त्यांचा फोन आला की डॉक्टर तुमच्या या कामामध्ये मला सहभाग घ्यायचा आहे, मला सहभाग नोंदवायचा आहे, तर तुम्हाला चालेल का. मी त्यांना सांगितलं की सर मी जे काही करतो आहे त्यामध्ये एक ठराविक मॅनपॉवर असल्यामुळे माझं लिमिटेड मी बनवू शकतोय. तर त्यांनी मला विचारलं की सर मी तुम्हाला जागा उपलब्ध करून दिली आणि मी जर तुम्हाला एक शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही सांगता तसा जसं आपण सेटअप उभारला तर तुम्हाला चालेल का. तर मी त्यांना तत्काळ संमती दर्शवली आणि तेही या बाबतीत तयार झाले की आपल्याला हे निशुल्कच वितरण करायचं आहे. आणि त्यानुसार आम्ही एक म्हणजे त्यांच्याकडे एक जागा आहे, त्या जागेला निर्जंतुकीकरण केलं गेलं, स्वच्छ केलं गेलं, साफ केलं गेलं, त्यानंतर तिथे पूर्णतः तो सेटअप उभारला गेला जो औषधं बनवण्यासाठी आपल्याला लागतो. तो आजही तिथे औषधं बनवली जातात ती पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने, योग्य हँड सॅनिटायझेशन किंवा पूर्ण सॅनिटायझेशनच्या मेथड पाळून, योग्य सोशल डिस्टन्सिंग पाळूनच ते सर्व बनवली जातात. आणि आता त्या छोट्या कामाचं स्वरूप किंवा जे आम्ही छोटस बी लावलेलं होतं त्याचा आज हळूहळू वटवृक्ष होतोय आणि आम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचतो आहे. संजय शहा यांच्यावर काम करत असतानाच आपण जेव्हा असं म्हणतो की आपण एखाद्या कामाची चांगली सुरुवात करतो आणि त्याबरोबर अनेक लोक आपल्याला जोडली जातात. आम्हाला एक मित्र परिवार नावाची एक सामाजिक संस्था आहे, तीही आम्हाला त्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. त्याचे पण जे आहेत मिस्टर तळेगावकर आणि सूर्यवंशी सर आहेत, त्यांनी याबद्दल मला विचारणा केली, त्यांनाही मी होकार दिला आणि हळूहळू आम्ही आता हे तिघही एकत्र मिळून एकजुटीने आम्ही हे औषधं सातत्याने बनवतो आहे. दिवसभरामध्ये आम्ही जवळपास 5,000 ते 6,000 औषधांचा डोस बनवला जातो आणि तो सर्वांना निशुल्क वितरित केला जातोय.
खरंच आपलं आणि आपल्या सहकाऱ्यांचं काम हे खूप कौतुकास्पद आहे. याविषयी आणखी जाणून घेऊया या सुपरहिट गाण्यानंतर. कुठे जाऊ नका, ऐकत रहा 93.5 फॅरेड एफएम, बजाते रहो.